टाटा मंदिर विसाडी बंधू माझे मारवडी लगीन देवाच आरती गजे बार चे बिना चाल मांडवाच्या दारी न बोल युवायाला कंठी माझ्या जावायाला लगीन देवाच आरती गजे बार मोठ्याचा नवरा देव सया पात्यात वाकुनी गेला दजानी झाकुनी लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल मोठेचा नवरा देव प्रण जायाचा पुण्याला अंते सोन्याचं बाशिंग वर बापाच्या मेण्याला लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल वराड उतरल आंबा सोडून पिंपरी खाली बंधू माझा छत्री खाली लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल मोठे मोठ्याचा नवरा देव प्रण जायाचा पुण्याला अंते सोन्याचे बाशिंग वर बापाच्या मेण्याला लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल मांडवाच्या दारी घागर लोंडाली तुपाची धन नवरीच्या बापाची लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल मांडवाच्या दारी घागर लोंडाली दयाची धन नवरीच्या बायाची लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल सरल दळण खाली राहिली चारी चुरी रावणाची मंडोदरी गायली जात्यावरी लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल सरल दळण निक घेते बाई बंधू माझ्या समरतला वैपवचली नाही लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल सरल दळण पिठभरी ते गुंडीत मामा माझे ग पंडित आले प्रपंच दुंडीत लगीन देवाच आरती गजे भार छे बिना चाल
तिचं सर तिसऱ्या पासून पळत आली घेऊन
वहिनी चला
रावणाच्या पोरीचं नाव काय होत रावणाच्या पोरीचं नाव काय
बायकोचं नाव आहे मंडोधरी
आणि पोरीचं नाव काय
पोरीचं नाव नाही
माहित
आमचे महाराज हो